देखू तेरी फोटो 100-100 बार कुड़े, 100-100 बार देख के अपने मन में या फिर दिल में या फिर आंखों में छपवा रहे हो उसकी फोटो। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मैं किकडे आहे तुमच्या सोबत MH935 मध्ये। आणि मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या आसपास सुद्धा अगदी असे डॉक्टर बनायला तयार असलेले लोक आहेत का? म्हणजे आधी कसं व्हायचं, थोडंसं बरं नसलं की आजीचा बटवा आणि मग त्यातनं वेगवेगळे औषधं बाहेर निघायचे। पण हे आजीचे बटवे ना आता सगळीकडे झालेत। बटवे काय दिवटे काय म्हणावं माहिती नाही, पण प्रत्येक एका जणाला काही ना काही सांगायचं असतं, काही ना काही आपलं मत द्यायचं असतं आणि मलाच कसं सगळं माहिती आहे असं सुद्धा दाखवायचं असतं। सो तुमच्या आसपास सुद्धा आहेत का, कोण आहे तुमच्या आसपास असं प्रत्येक गोष्टीवरती छान पैकी त्यांचं ओपिनियन मांडणार आणि आजारावरती औषध देणार, काय म्हणतात नांदेडकर?
माझी आई करते तशी।
अच्छा, काय करते आई तुझी?
जर माझा थोडी ताप आणि सर्दी खोकला चालू आहे तर मला ते गरम पाणी असते ना मीठ टाकून ते करून देते, आणि थोडं अंग गरम झालं ते पट्ट्या करायली, आणि रात्री थोडं गरम गरम म्हणजे कोमट पाणी करून प्यायला द्यायली।
हळद टाकून दूध पण देते का?
मला ते दूध नाही आवडत, पण नाही करून देत, आणि अद्रकची चहा करून देते।
अच्छा अच्छा, म्हणजे आई तुझ्या घरातली डॉक्टर आहे तुझी?
हा।
ये तो माँ का प्यार है यार। माँ सल्ला देत नाही, ती आई जी असते ना ती आपली काळजी करत असते आणि तिला ना सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं असं पण म्हणायलाच पाहिजे, कारण किती आई असते आणि शेवटी तिला माहीत असतं की आपल्या लेकराची काळजी कशी करायची असते। सो आमच्या आसपास आपल्या आसपास बरेचसे लोक असे असतात ना की त्यांना खूप जास्त माहीत असल्यासारखं ते दाखवत असतात। साधं तुम्ही म्हणालात ना की मला वजन कमी करायचं आहे, तर सकाळी गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून कसं घ्यायचं तिथपासून ते मग तुम्ही जाऊन सर्जरी वगैरे करा इथपर्यंत सल्ले देणारे सुद्धा बरेच लोक असतात। तुमच्या आसपास असं सारखं सल्ला देणारा लोक कोण आहे सांगा बरं मला, सारखं ज्याच्याकडे प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन आहे असं कोणीतरी असेल त्याबद्दल सांगा, त्याचे किस्से सांगा। 9607007935 माझा नंबर आहे, बताइए उसके बारे में कौन है वो इंसान। स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।